नववर्षाचं स्वागत करताना मिलिंदजींनी सगळ्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. हलकी धवल कशिदा असलेला मरून कलरचा सुंदर कुर्ता आणि पांढरी सुलवार यामधले मिलिंदजी अगदी खुलून दिसत होते. नेहमीच्याच पद्धतीने दिलखुलास हसत सहज म्हणाले, कंटाळा आलाय, काहीही नको वाटतंय, नो चेंज, गेटिंग बोर, नो, अगदी फटीक आलाय, थोडा स्ट्रेस आणि तणाव पण वाटतोय. असं तुम्ही ऐकत असता कधी तर तुम्ही स्वतःच असं म्हणता का बरं असं? कंटाळा म्हणजे नेमकं काय? काय येतो तो? आता याबद्दलच तुम्हाला सांगतो. त्याचं काय आहे, कंटाळा येणं ही एक प्रोसेसच आहे, ती निसर्गताच आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे घाबरून जाऊ नका, टेक इट इझी, वैतागून अजून तणाव निर्माण करू नका. मुळातच कंटाळा का येतो बरं? तर तेच काम, रुटीन काम केल्यामुळे तो येत असतो हे आधी लक्षात घेतलं की निम्मा कंटाळा गेलाच म्हणून समजा. उगाच त्याचा बाऊ करण्याची आपल्याला सवय लागलेली असते, ती दूर करा आधी. काही लोकांना तर टेन्शन तणाव नसला ना तर खरंच सांगतो चैन पडत नाही. तणावग्रस्त अवस्थेतच त्यांच्याकडून कामं होत असतात आणि हे काही बरोबर नाही. म्हणूनच कंटाळा आला तरी तो का आला याचा आधी विचार करा. कुठल्या गोष्टीचा आणि कोणत्या कारणानं आलाय ते शोधा, म्हणजे तो दूर करता येईल. तुम्ही रिफ्रेश व्हाल आणि पुन्हा जोमानं कामाला लागाल. एका अर्थी कंटाळा तुम्हाला विश्रांतीची किंबहुना कामात बदल करण्याची सूचना देत असतो. तुम्ही जागे असाल तर लाभदायक, दुर्लक्ष कराल तर नुकसानकारक ठरेल. रोज आपल्या नकळत अगदी थोडा थोडा कंटाळा धुळीसारखा हळूहळू आपल्यात जमा होत असतो. मनाच्या विरुद्ध नावडत्या गोष्टी अगदी बारीक सारीक आपल्या अंतर्मनात साचत जातात. महिन्यातून एकदा कंटाळून जात असाल तर ठीक आहे, आठवड्यातून एकदा तर विचार करायला लागा, आणि रोजच कंटाळा येत असेल तर मग मात्र सावधान हा, ही धोक्याची सूचना ठरते. कारण पुन्हा पुन्हा प्रत्येक गोष्टीचा कंटाळा आला की तणाव वाढेल, तणावातून नैराश्य येईल, उदासीनता घेरायला लागली की बेचैन व्हाल, आणि नकारार्थिक कल झाला की त्यातून बाहेर येणं अजूनच अवघड होईल. म्हणूनच सगळ्यात पहिलं रोजच्या रोज थोडा वेळ का होईना अंतर्मुख व्हायला शिका. रोजच्या कामाचा आढावा घ्या, काय चूक काय बरोबर झालंय ते पहा, विचारांचा निचरा करायला शिका. थकवा आलाय तो शारीरिक आहे की मानसिक याचीही तपासणी करा आणि त्याप्रमाणे रुटीनमध्ये हलकासा बदल करा. तासभर का होईना व्यायाम करावा, चालायला फिरायला जा, थोडा ताकदीचा दमछाक होईल असा व्यायाम करा, योगासनांचाही अभ्यास ठेवावा. या साऱ्यानं शरीराला योग्य असं काम मिळेल, ते ताजतवानं होईल, मनही प्रसन्न होईल. आहारात सुद्धा बदल करावा, आराम करावा, कधीतरी लोळत थोडासा आळसात दिवस घालवा, पण कधीतरीच हा, नाहीतर कामचुकारपणा शिरला ना मग अजूनच अवघड होईल. सहलीसाठी जा, सुट्टी घ्या, पण त्याचं फार मोठं प्लॅनिंग करत बसू नका, कारण मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत तर पिकनिकचा मूडच जाईल, मजा हरवेल. शक्यतो उत्स्फूर्तपणे करा म्हणजे मजा येईल. शिस्त अनुशासन अत्यंत आवश्यक आहे, परंतु शिस्त मोडली म्हणून अख्खं जग डोक्यावर घेण्याचं काहीच कारण नाही हेही लक्षात घ्या. नाहीतर शिस्तीचे गुलाम व्हाल तर तेही घातकच आहे. चांगल्या सवयी असाव्यात पण सवयीचे गुलाम नाही. तुम्ही स्वतः बदला, इतर हळूहळू बदलतील. छोट्या छोट्या गोष्टी असतात, दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टींना दाद द्यायला लागा. आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचा उत्साह वाढवा, शाबासकीची थाप फार मोठं काम करून जाते. काही जण मात्र प्रत्येक गोष्टीची वाहवा चाहतात, ते मात्र चूक हा. लाडावलेल्या पोरासारखं नको व्हायला, कौतुक हवंय पण फाजील लाड नकोत. खरंच तुम्ही म्हणाल की ही एक कसरतच आहे, पण तीच तर शिकायची. त्यासाठी आधी आपला कंटाळा दूर करा. हिरमसून दूर कोपऱ्यात एकलकोंड होऊन बसू नका, तर अशा वेळेस आवर्जून लोकात मिसळण्याचा प्रयत्न करा. कुणाशी ना कुणाशी तर बोला, मन मोकळं करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा, पुढत राहू नका. अगदीच कोणी नाही असं वाटलं ना तर मनातले सगळे विचार लिहून काढा, नंतर निवांत वाचल्यावर तुम्हीच हसाल पण मोकळे व्हाल.